पुढील नोंद झुरळ, इंग्रजीत कॉक्रोच. संधिपाद संघाच्या कीटक वर्गाच्या डिक्टिओप्टेरा गणाच्या ब्लॅटेडी कुलात सर्व परिचित उपद्रवी झुरळांचा समावेश होतो. या कीटकांच्या सुमारे 4,500 जाती असून सहारा वाळवंटापासून अंटार्क्टिकापर्यंत ते कोठेही आढळतात. मानवाच्या अधिवासात वावरणाऱ्या झुरळांच्या सुमारे 30 जाती आहेत. सर्वसामान्यपणे घरात दिसणाऱ्या झुरळाचे शास्त्रीय नाव पेरिप्लॅनेटा अमेरिकाना आहे. ज्या जागी ऊब, मुबलक अन्न आणि ओलावा असतो अशा ठिकाणी त्यांचे वास्तव्य असते. स्वयंपाकघर, बेकरी, उपाहारगृहे, साठवणीच्या जागा, कपाटे, पेट्या, संडास, मोऱ्या, गटार आणि त्यावरील झाकणाच्या खालच्या बाजूला झुरळे आढळून येतात. रात्री ते अधिक सक्रिय होतात आणि अंधारात अन्न शोधण्यासाठी बाहेर पडतात. ते सर्वभक्षी असून अन्नपदार्थ, कागद, कापड, चामडे इत्यादी खाऊन तसेच कुरतडून त्यांची हानी करतात. झुरळांचे शरीर चपटे व अंडाकार असते. रंग चकचकीत गडद तपकिरी असून लांबी 28 ते 44 मिलीमीटर व रुंदी सुमारे 8 ते 10 मिलीमीटर असते. अन्य कीटकांप्रमाणे त्यांच्या शरीराचे डोके, वक्ष व उदर असे 3 भाग असतात. डोके खालच्या बाजूस वळलेले असून मुखांगे पदार्थ कुरतडून खाण्यास योग्य अशी असतात. डोक्याच्या वरच्या बाजूला 2 संयुक्त डोळे व 2 स्पृशा असतात. या स्पृशांद्वारे त्यांना स्पर्श, ध्वनी व गंधाचे ज्ञान होते. वक्ष 3 खंडांचे असून त्यावर पायांच्या 3 जोड्या व पंखांच्या 2 जोड्या असतात. पाय लांब असून त्यावर शुके असतात. उदर 10 खंडांचे असून 10व्या खंडावर गुदपृच्छ प्रवर्धाची जोडी असते. याखेरीज फक्त नरामध्ये गुदशुकांची 1 जोडी असते. पचनसंस्था पूर्ण विकसित असते. श्वसन श्वासनलिका व श्वासरंध्रांद्वारे होते. उत्सर्जनाचे कार्य मालपीगी सूक्ष्मनलिका करतात. चेतासंस्थेत चेतागुच्छिका, चेतातंतू व चेतारज्जू असतात. झुरळाचे आकारमान, रंग व गौण लैंगिक लक्षणे यावरून नर व मादी ओळखता येतात. प्रजननाचा काळ मार्च ते सप्टेंबर असा असतो. प्रत्येक 25 दिवसांनंतर मादी आडोशाला व सुरक्षित जागी तपकिरी व चवळीच्या दाण्याच्या आकाराची अंडपेटी टाकते. अंडपेटी मादीच्या शरीरातून अर्धवट बाहेर पडलेल्या अवस्थेत 1 ते 2 दिवस राहते. हवेतील उष्णतेनुसार सुमारे 40 दिवसांनंतर अंडपेटी फुटून त्यातून बारीक आकाराची पिले बाहेर पडतात. एका अंडपेटीतून 16 पिले जन्माला येतात. 10 ते 11 वेळा कात टाकल्यावर प्रौढ कीटक तयार होतो. झुरळाचे जीवनचक्र अपूर्ण आणि अर्धरूपांतरण पद्धतीचे असते. झुरळे पीडक कीटक असून पटकी, काविळ, पोलिओ, क्षय व विषमज्वर या रोगांचा फैलाव करतात. त्यांची विष्ठा, लाळ, अंडी आणि टाकलेली कात हे अधिहर्षतेचे कारक आहेत. या अधिहर्षतेमुळे दमा उद्भवू शकतो. झुरळे ही पाल, चिचुंदरी व बेडूक यांचे भक्ष्य आहेत. लिंडेन, पायरेथ्रम, क्लोरडेन, मॅलॅथियॉन व बोरॅक्स म्हणजेच टाकणखार यांचा उपयोग झुरळ नियंत्रणासाठी करतात. हल्ली फवारणीची नाशके व खडू बाजारात उपलब्ध आहेत. हायड्रोमेनॉन, फायब्रोनिल, डायाटमी किंवा बोरिक आम्ल ही द्रव्ये झुरळांसाठी विषारी आहेत. अपृष्ठवंशी प्राण्यांच्या शरीररचनेचा प्राथमिक अभ्यास करताना झुरळांचे विच्छेदन करतात. कीटकांचे शरीरक्रियाशास्त्र, जीवरसायनशास्त्र व विषशास्त्र या संशोधनात त्यांचा वापर केला जातो. झुरळांची उत्पत्ती सुमारे 25 कोटी वर्षांपूर्वी झाली, मात्र त्यांच्या शरीररचनेत फारसा बदल झालेला नाही म्हणून त्यांना जिवंत जीवाश्म असेही म्हणतात. सर्व कीटकांमध्ये झुरळे काटक समजली जातात. त्यांच्या काही जाती महिनाभर सुद्धा अन्नपाण्याशिवाय सक्रिय राहतात आणि पोटाच्या तिकिटाला लावलेल्या खडीसारख्या मर्यादित अन्न पुरवठ्यावर तग धरू शकतात. काही हवेशिवाय 45 मिनिटे जगू शकतात. कडाक्याच्या थंडीतही ती टिकाव धरतात. एका प्रयोगात अर्धा तास पाण्यात बुडविल्यानंतरही झुरळे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. पृष्ठवंशी प्राण्यांच्या तुलनेत किरणोत्साराचा परिणाम झुरळांच्यावर कमी होतो. किरणोत्साराबाबतच्या सहनशक्तीमागील कारण त्यांच्या जीवनचक्रामध्ये आहे. किरणोत्साराचा सर्वात अधिक परिणाम पेशी विभाजनावर होतो. किरणोत्सार थोड्या अवधीसाठी झाला तर झुरळांवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही, मात्र तो सतत दीर्घकाळ होत राहिला तर झुरळांचा टिकाव लागणार नाही. किरणोत्साराची जी मात्रा मनुष्यासाठी जीवघेणी ठरते तिच्यापेक्षा 6 ते 15 पट मात्रा झुरळे सहन करू शकतात. घरातील झुरळांच्या संख्येवर नियंत्रण राखण्यासाठी घर कोरडे व स्वच्छ ठेवावे, पाण्याचे नळ नीट बंद करावेत, घरातील वनस्पतींना पुष्कळ पाणी घालू नये, अन्नपदार्थ सीलबंद डब्यात झाकून ठेवावेत, खरकटी भांडी रात्रभर तशीच ठेवू नयेत, तसेच त्यांना लपण्यासाठी अडगळ साचू देऊ नये, वर्तमानपत्राची रद्दी वेळोवेळी काढून टाकावी. सदर नोंद केली आहे अरुणा कोरडे यांनी. पुढील नोंद आहे झेंडू अर्थात मेरीगोल्ड. हे शोभेचे झुडूप कंपॉझिटी कुलातील टॅजेटस प्रजातीमधील आहे. सूर्यफूल, डेलिया वनस्पती याच कुलातील समाविष्ट आहेत. टॅजेटस प्रजातीच्या काही जाती वर्षायू तर काही बहुवर्षायू आहेत. त्या सर्व जातींना सामान्यपणे मेरीगोल्ड म्हणतात. ही वनस्पती मूळची मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील असून जगभर तिचा प्रसार झालेला आहे. भारतात या प्रजातीतील 3 जाती प्रामुख्याने आढळतात, टॅजेटस इरेक्टा, टॅजेटस पॅट्युला आणि टॅजेटस टेन्युफोलिया. भारतात आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यात झेंडूची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. झेंडूचे झुडूप 1 ते 2.2 मीटर उंच वाढते. खोड व पांद्या दंडगोल, सरळ, ग्रंथीयुक्त असतात. पाने खंडित, एकांतरित, जाड व केसाळ असतात. पानातील ग्रंथींमुळे त्यांना एक विशिष्ट प्रकारचा वास येतो. झेंडूचे फूल हे केवळ एकच फूल नसून तो एक फुलोरा आहे. फुले तबकात येत असून ते चेंडूसारखे गोल आणि 3 ते 4 सेंटीमीटर व्यासाचे असते. फुले कोणत्या तरी एका ठळक रंगांची असून ती भडक पिवळी, नारिंगी किंवा क्वचित पांढरी असतात. झेंडूला रोगांपासून किंवा कीटकांपासून फारसा उपद्रव होत नाही. तसेच ते कोणत्याही जमिनीत वाढत असल्याने त्याची सर्वत्र लागवड होते. झेंडूच्या फुलांपासून ल्युटीन हे कॅरोटीन युक्त रंगद्रव्य मिळवितात. तसेच या फुलांमधून मिळणाऱ्या तेलात प्रतिऑक्सिडीकारके असतात. फुले कडू व तुरट असून ती वायुनाशी आणि दातांच्या विकारावर उपयोगी पडतात. त्वचेच्या विकारांवरही फुले उपयुक्त असून खरजेवर त्यांचा उपयोग होतो. झेंडूमध्ये थायोफिन प्रकारची कार्बनी संयुगे असतात, ती गोलकृमींचा नाश करतात. झेंडूची लागवड टोमॅटो, वांगी, मिरची, तंबाखू, बटाटा अशा पिकांबरोबर करतात. भारतात झेंडूच्या फुलांच्या माळा वेगवेगळ्या समारंभांमध्ये व दसरा दिवाळीला शोभेसाठी आणि हार पूजेसाठी वापरतात. ही नोंद केली आहे किशोर कुलकर्णी यांनी.